कराची स्कीममधून वॉरन बोलतोय मी. तर तुमचे काही रिक्वायरमेंट्स आहेत का फ्लॅट घेण्यासाठी पुण्यामध्ये? सर आमचे वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये आहेत फ्लॅट, तर त्याची माहिती देऊ शकतो का तुम्हाला मी? सर आमचे दोन प्रोजेक्ट्स आहेत वेगवेगळ्या लोकेशनमध्ये, त्याच्यावर ऑफर्स चालू आहेत. आजुरे म्हणून आहे, काटवडे आणि एक वाकडमध्ये आहे. 1 and 2 BHK आणि 3 BHK पण आहे. आणि जर तुम्ही वाकडला का, एक मिनिट जर सांगतो ना तुम्हाला. हॅलो, विजन मॉलच्या जवळ आहे. विजन मॉल एक मिनिट सर सांगतो तुम्हाला. हॅलो, हां सर, इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे ना इंदौरी रोडचा? हां, ट्रायडंट टावर. काय सर? सर आमचे तिथं टीव्ही स्टोरीज आहेत सर, ABC आणि डी विंग मध्ये आहे अवेलेबल. 45 सर अवेलेबल आहे सगळे सर. 1 and 2 BHK अवेलेबल आहे तिथं. 1 BHK कार्पेट एरिया आहे, 450 square foot आहे. प्राईस आहे त्याची 47 lakh ऑल इन्क्लुसिव्ह आहे. त्याच्यात ऑफर आहे, प्राईस 40 lakh आहे प्लस टॅक्स आहे. स्पेशल लिमिटेड पिरियड ऑफर्स आहे. आणि 2 BHK आहे. 2 BHK ची कार्पेट एरिया 650 square foot आहे. प्राइस 70 to 72 lakh पर्यंत आहे, पण ऑफर्स मध्ये 57 lakh प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस ऍड आहे. त्याच्यात स्पेशल लिमिटेड पिरियड ऑफर मध्ये आहे. 1 BHK ची जी प्राइस आहे रिअल प्राइस, ती 47 lakh आहे. 47 lakh जर सर तुम्ही ऑफर्स मध्ये घेता तर 40 lakh मध्ये आहे प्लस टॅक्सेस मध्ये. जर सर तुमची बुकिंग करण्यामध्ये टॅक्स किती लागेल? 4.45. एक मिनिट सर सांगतो तुम्हाला. हॅलो सर, ते प्रॉपर्टीवर डिपेंड करते. तुम्ही जवळ जाऊन तिथे बुकिंग चेंज करता ना, मग ते टॅक्स. दुसरं लोकेशन सातवड्यामध्ये आहे. तर 1 BHK आहे, 43 lakh आहे. ऑफर मध्ये सर 43 lakh आहे ऑल इन्क्लुसिव्ह आहे त्याच्यात. आणि 2 BHK आहे ना, 2 BHK 65 to 68 lakh आहे ऑल इन्क्लुसिव्ह. 3 BHK पण जर 2 BHK 65 to 68 lakh आहे, पण जर ऑफर मध्ये घेतला तर त्याची प्राइस आहे 57 lakh प्लस गव्हर्नमेंट टॅक्स. तुम्ही 8 lakh सेव्ह करू शकता त्याच्यामध्ये 2 BHK मध्ये. 3 BHK आहे 1.12 crore. ऑल इन्क्लुसिव। तर कमल सर शॉप आहे आमच्याकडे बाणेर मध्ये आहे, पण सर त्याची माहिती एवढी काही देऊ शकत नाही। त्याची माहिती जर तुम्हाला सगळी पाहिजे लागली तर जे आमचं कमर्शियल आहे ना बाणेर मध्ये, तर तिथले हेड मॅनेजर आहे, त्यांचा नंबर देऊ शकतो मी त्याची माहिती घेण्यासाठी। त्यांचा नंबर सेंड करू का सर तुम्हाला, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही त्यांना कॉल करू शकता। काय ईमेल करू सर तुम्हाला, तिथले ऍड्रेस ते आणि जे काही काय ते ईमेल करू का? सातवडेमधले करू ना सर, फ्रायडे आणि टावरचा पण करू का? ओके सर सेंड करतो ऍड्रेस आणि जे आमचे ऑफर्स आहेत 1 BHK 2 BHK 3 BHK वर। ते सर काय टाकू? हा हो ब्रॉशर। हा ठीक आहे सर, हो सर, ओके थँक्यू सर।